आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू। लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विरोधकांचा निर्णय। व्यावहारिक अनुभव घेण्यावर भर देण्याचं परीक्षा पे चर्चामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीची सरशी। दोन ठिकाणी सत्तेत येण्याची काँग्रेसला आशा। राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार। आणि भारत आणि सेशल्स यांच्यामध्ये 7 सामंजस्य करार। भारत 17.5 कोटी डॉलर्सचं पॅकेजही देणार। राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली। काँग्रेसचे पी चिदंबरम यांनी चर्चेचा प्रारंभ केला। 2023-24 मध्ये आर्थिक वृद्धी दर 12% होता, तो कमी होऊन 24-25 मध्ये 9.8% राहिला आणि 2025-26 मध्ये 8% आला। याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। वित्तीय तूट फारशी कमी झालेली नाही। औद्योगिक उत्पादन 16%वरच अडकलं आहे, या बाबी त्यांनी नमूद केल्या। अनेक योजना जाहीर झाल्या पण त्यांच्यासाठी पुरेसा निधी मिळाला नाही किंवा जाहीर झाला नाही। विज्ञान, समाज कल्याण आणि नागरिक क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पानं निधी कमी दिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। UPA सरकारच्या काळातला अर्थसंकल्प 16 लाख कोटी रुपयांचा होता, तो आता 53 लाख कोटींवर गेला आहे, असं भाजपाचे अरुण सिंग यांनी चर्चेत सांगितलं। गरिबांना पक्की घरं, शेतकऱ्यांना मदत निधी, मनरेगाच्या तुलनेत विकसित भारत, जी योजनेसाठी 22% जास्त तरतूद, या बाबींचा उल्लेख त्यांनी केला। अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत अनेक त्रुटी असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी सांगितलं। परदेशी गुंतवणूकदारांना सांभाळणं तसंच क्रिप्टोकरन्सीनं नियमन करणं आवश्यक असल्याचं मत आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांनी मांडलं। आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यावर अर्थसंकल्पात भर दिला असल्याचं MIADMKचे एम थंबीदुराई म्हणाले। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस द्रमुकचे तिरुची शिवा यांनी राज्यसभेत दिली आहे। संसदेत अधिवेशन सुरू असताना अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराविषयीचा तपशील प्रसारमाध्यमांबरोबरच्या मुलाखतीत उघड केल्याबद्दल आपण हा प्रस्ताव दिला असल्याचं त्यांनी राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीलाच सांगितलं। त्याला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठिंबा दिला। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे। सभागृहात आज अर्थसंकल्पावरची चर्चा सुरू होणार होती। बेशिस्त वर्तनाबद्दल अधिवेशनातून निलंबित झालेल्या सदस्यांचा मुद्दा उपस्थित करू पाहणाऱ्या विरोधकांनी जोरजोरात घोषणा दिल्या। गदारोळ न थांबल्यामुळे सभापतींनी आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं। विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही, दिवंगत नेत्यांबद्दल अनुचित टिप्पणी करणारे निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई होत नाही आणि काँग्रेसच्या महिला खासदारांवर निराधार आरोप केले जातात, या कारणास्तव सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विरोधकांनी घेतला। पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी ठराव मांडण्याचा निर्णय घेतला असून कलम 94 अन्वये त्याची नोटीस दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं। या बैठकीला द्रमुक, सपा, राजद, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, तृणमूल काँग्रेस या पक्षांसह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते। विरोधी पक्षाचे खासदार सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात, पण तो मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशा सदस्यांचं पाठबळ नसल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले। वास्तविक जगातल्या प्रणाली कशा कार्य करतात हे समजून घेण्यासाठी आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला। परीक्षा पे चर्चा 2026 नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात आज त्यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लहान स्टार्टअप्सद्वारे आपला उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यास प्रोत्साहित केलं। विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि सर्जनशील आवडीनिवडींना वेगळे किंवा परस्पर विरोधी मार्ग मानू नये। कला आणि सर्जनशील छंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबावामुळे निर्माण होणारा ताण आणि थकवा कमी करण्यास मदत करू शकतात, असं ते म्हणाले। त्याचवेळी शिस्त आणि प्रेरणा आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं।
दोनों चीजें महत्वपूर्ण है जीवन में। अगर अनुशासन है ही नहीं तो कितना ही इंस्पिरेशन होगा, तो वो इंस्पिरेशन क्या काम का आएगा। मान लीजिए एक किसान है, उसको प्रेरणा मिल रही है, बगल वाला किसान बहुत फसल कर रहा है, इंस्पिरेशन है यार, लेकिन ये जोतेगा नहीं और बारिश आ गई फिर वो कुछ भी करे उसकी तो हालत खराब ही रहेगी।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुती आघाडीवर आहे। याद्वारे सरकारनं केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली आहे। राज्यभरात जिल्हा परिषद गटातल्या 236 जागा भाजपाने जिंकल्या आहेत, तसंच 410 पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत असं ते म्हणाले।
एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केलाय असं मी स्पष्टपणे म्हणेन। आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो।
सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची तसंच 125 पैकी 50 पेक्षा जास्त पंचायत समित्यांमध्ये भाजपाची सत्ता येईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला। काँग्रेस 2 जिल्हा परिषदांमध्ये सत्तेवर येईल आणि 2 ठिकाणी सत्तेत भागीदार असेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे। राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाईल। जवळपास 70,000 अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून यातली सुमारे 20,000 पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून भरली जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते। भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचं आहे असं ते म्हणाले। भारत आणि सेशल्स यांच्यामध्ये 7 सामंजस्य करार झाले अशी माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। हे करार आरोग्य, खनिज क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि सुशासन या क्षेत्रांशी संबंधित आहेत। सेशल्ससाठी 17,50,00,000 डॉलरच्या मदतीचा समावेशही यामध्ये असल्याचं मिस्त्री यांनी नमूद केलं।
175 मिलियन डॉलर का पैकेज होगा, इसमें 125 मिलियन डॉलर रुपी डिनोमिनेटेड लाइन ऑफ क्रेडिट होगा और 50 मिलियन डॉलर ग्रांट के बेसिस पे होगा।
सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। सकाळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। परस्पर विश्वास आणि भवितव्याची सामायिक दूरदृष्टी यांनी हे दोन देश जोडले गेले आहेत असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
आज हमने पर्यटन, शिक्षा, संस्कृति और खेल के माध्यम से इन संबंधों को और सशक्त बनाने पर विचार विमर्श किया। हम दोनों देशों के युवाओं के बीच आदान प्रदान बढ़ाने पर विशेष बल देंगे।
दोन्ही देश पुढील 5 वर्ष सहकार्याचं सामायिक धोरण अंमलात आणतील। सागरी सुरक्षा आणि स्थानिक स्थैर्य या दोन्ही गोष्टी दोन्ही देशांच्या संबंधांच्या केंद्रस्थानी असतील असं हर्मिनी यांनी स्पष्ट केलं। सायबर फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी प्रमाण कार्यपद्धती विकसित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत। येत्या 4 आठवड्यात त्याचा मसुदा न्यायालयात सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू। लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विरोधकांचा निर्णय। व्यावहारिक अनुभव घेण्यावर भर देण्याचं परीक्षा पे चर्चामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीची सरशी। 2 ठिकाणी सत्तेत येण्याची काँग्रेसला आशा। राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार। आणि भारत आणि सेशल्स यांच्यामध्ये 7 सामंजस्य करार। भारत 17,50,00,000 डॉलर्सचं पॅकेजही देणार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।